गुंज, याला इंग्रजीत क्रॅब्स आय किंवा इंडियन लिकोराइस असे म्हणतात. गुंज ही बहुवर्षायू वेल लेग्युमिनसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव ॲब्रस प्रिकेटोरियस असे आहे. बारीक फांद्यांची ही पानझडी वेल दुसऱ्या झाडावर 5 ते 6 मीटर उंच वाढते. साधारणत उष्णप्रदेशीय समुद्रकाठच्या विरळ व दमट वनांमध्ये ती आढळते. महाराष्ट्रात कोकण तर कर्नाटकातील उत्तर कारवार भागात ही वनस्पती आढळते. ही वनस्पती बागेत तसेच शेतातही लावतात. गुंजेचे खोड गुळगुळीत असते. पाने संयुक्त पिच्छाकृती व 5 ते 10 सेंटीमीटर लांब असून पर्णिका लहान आणि त्यांच्या 10 ते 20 जोड्या असतात. फुले पतंगरूप लहान व गुलाबी असून गर्दीने मांजिऱ्यांवर पावसाळ्यात येतात. शेंगा वाटाण्याच्या शेंगेप्रमाणे टवटवीत व लवदार असून तडकल्यावर त्यातील 4 ते 6 बिया किंवा गुंजा दिसतात. यांचे 2 प्रकार आहेत, लाल आणि पांढऱ्या. बहुधा गुंजेवर बारीक काळा ठिपका असतो. त्या कधी पूर्ण काळ्याही असतात. त्या किंचित लांबट, वाटोळ्या, गुळगुळीत व चकचकीत असतात. गुंजेची मुळे, पाने व बिया औषधी आहेत. मुळे व पाने मधुर, परंतु बिया या तिखट असतात. ही सर्व पौष्टिक, कामोत्तेजक, पित्तनाशक, रुचिवर्धक, कांतीवर्धक, नेत्ररोगहारक व चर्मरोगहारक असून जखमा व कंड यांवर गुणकारी आहे. ज्वर, डोकेदुखी, दमा, दात किडणे व तहान यांवर मुळे व पाने उपयुक्त असतात. मुळांचा रस कफनाशक आहे. बसलेला घसा म्हणजे आवाज गुंजेची पाने चावून खाल्ल्यास तो सुटतो. पानांच्या विड्यात गुंजेचा पाला घालतात. बिया थोड्याफार प्रमाणात सारक आणि वांतिकारक, पण अधिक प्रमाणात विषारी असतात. त्यांचे चूर्ण तपकिरीसारखे नाकात ओढल्यास तीव्र डोकेदुखी थांबते. त्यामध्ये ॲब्रिन हे ग्लुकोसाइड प्रमुख घटक असते. पूर्वीच्या काळी सोन्याचे वजन करण्यासाठी बियांचा वापर केला जात असे. ही नोंद श्रीयुत किशोर कुलकर्णी यांनी लिहिली आहे.